सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
लाइट्स कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मी आहे सुबोध भावे आणि तुम्ही मला ऐकताय लाइट्स कॅमेरा एक्शन। कलाकार श्रुती बोरण।
एक्शन।
तू अनेक मालिका केल्यात झी सोबतच्या, काही तर मी स्वतःच त्यासाठी तुझी फॅन होते, म्हणजे वादळवाट रोज आल्यानंतर ठरलेलं असायचं माझं की जेवताना मला ते सिरियल हवं। तर तुझं सिरियलच्या दरम्यानचं एक कोणतं तुझं कॅरेक्टर आहे जे तुला असं वाटलं की यार दिस इज समथिंग डिफरंट?
जयसिंग राजपूत माझं अत्यंत लाडकं कॅरेक्टर आहे। ते खूप सुंदर लिहिलं होतं अभय परांजपेनी। ते कॅरेक्टर मी करण्यापाठीमागचं मेन कारण मंदार देवसाळी। मी आभळमाया नुकती केली होती त्याच्याबरोबर, आमचं दोघांचं पटकन सूट जमलं आणि जेव्हा वादळवाटचं प्लॅनिंग चाललं होतं, कास्टिंग चाललं होतं, तर तेव्हा जयसिंगचं जेव्हा कॅरेक्टरचा विचार चालला होता तेव्हा अनेक लोक होती, पण त्यांनी शशांक सोळंकीला सांगितलं होतं की नाही हा रोल सुबोध करणार। तर शशांक सोळंकीने मला तोंडावर सांगितलं की या रोलला तू सुटेबलच नाहीस, कारण तू इतका असा पाकात तर काढलेल्या गुलाबजामासारखा गोड आहेस आणि हा एक माफिया डॉन आहे। मला माहिती आहे तेवढा कॉन्फिडन्स तेव्हा कुठनं माझ्यात आला होता। तर मी त्याला बोललो की पण मी एक तुला सांगतो की हे काम जसं मी करीन ना तसं कोणीच नाही करू शकत। नंतर मला असं वाटलं पण जरा जास्त बोललो वाटतं की ते। मग बाहेर आल्यानंतर खूप दिवसांचं मीटिंग चाललं, मग फायनली तो जयसिंग राजपूत मला करायला मिळाला। मी वाट बघायचो वादळवाटच्या शूटिंगची की कधी मला काम करायला मिळतं जयसिंगचं, कारण एक एक वाक्य एक एक पॉज माझ्यासाठी ते स्कूल होतं। म्हणजे माझ्यासाठी जयसिंग राजपूत करणं जो माझ्या पूर्ण विरोधी आहे, आणि आता मला चॅलेंजिंग पण होतं की माझ्या निर्मात्यांनी जर मला नाही म्हटलं तर आता मला स्वतःला प्रूफ पण करायचं होतं। त्यामुळे माझं अतिशय आवडतं कॅरेक्टर आहे जयसिंग।
टिळकांवर तू फिल्म केली होतीस, ते कॅरेक्टर तू केलं होतंस, तर त्या प्रोसेसच्या दरम्यान कोणती गोष्ट तुला खूप चॅलेंजिंग वाटली?
मला टिळक करण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण मला माहिती होतं मी त्यांच्यासारखं दिसत नाही। ओमचं कन्व्हिक्शन होतं की मी टिळक केलं पाहिजे। अनलेस अँड अंटिल विक्रम गायकवाडनी माझं पहिल्यांदा लुक टेस्ट केली नाही शूटिंगच्या आधी एक महिन्यापर्यंत, तोपर्यंत मी ओके टिळक, मी टिळक असा एक हसण्यावारी सगळं नेत होतो। आणि तेव्हा मी शोध घेत होतो टिळकांच्या डोळ्याचा, कारण पुण्यातल्या एका कोणीतरी म्हटलं होतं की सुबोध भावे अत्यंत चुकीची निवड आहे लोकमान्यांच्या रोलसाठी, कारण त्याच्या डोळ्यात कुठल्याच प्रकारे करारीपणा नाही। तर मला अचानक माझा मार्ग सापडल्यासारखं झालं। मी म्हटलं म्हणजे आता आपल्याला डोळ्यांवरती काम केलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मी पुढचे कित्येक महिने मी फक्त टिळकांच्या डोळ्यांकडे बघत होतो। मला एका दिवशी असं लक्षात आलं की ते करारी असण्यापेक्षा सुद्धा ना ते रोमॅन्टिक जास्त आहेत डोळे, की देशावरच्या प्रेमाचा एक मोठा रोमॅन्टिसिझम त्या डोळ्यांमध्ये आहे, चांगल्या अर्थाने वेडसरपणा। तर तो मला कदाचित शूटिंगच्या आधी लक्षात आल्यामुळे मला डोळ्यांचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता आला अख्ख्या सिनेमामध्ये।
म्हणूनच कदाचित तेवढ्याच कन्व्हिक्शनने आम्हाला ते तुझं कॅरेक्टर पटलं आणि आम्हाला ते खरंच टिळक दिसले त्याच्यामध्ये। पण मला सांग की आता बालगंधर्व सारखी भूमिका ज्यामध्ये अर्थात एक स्त्रीरूप धारण करायचं, त्यात तसं कॅरेक्टर प्ले करायचं, तर ते शोधताना तुला काय अवघड गेलं?
त्यांची स्त्री पात्र करणं मला जरा अवघड गेलं, कारण मला ते सापडतच नव्हतं शेवटपर्यंत, कारण मला पुरुषांनी स्त्री पात्र केलेले अजिबात आवडत नाहीत, मला डोक्यात जातात ते। आणि बालगंधर्वांनी केलेलं काम इतकं प्युअर आहे की त्याच्यात त्यांनी कुठेच बाईची नक्कल केली नाही। आपल्याला खरं वाटत नाही की हा पुरुष आणि त्यांनी बाईची भूमिका केली, इतकं तंतोतंत त्या बाई झाल्यात, आणि ते करणं खूप अवघड होतं। 3-4 महिने मी ती बाई सापडण्यासाठी मदत करत होतो, ज्यातनं मला ती अजिबात सापडली नाही। आणि शूटिंगच्या दिवशी आता मी मेकअप करून साडी नेसून खाली जाणार तेव्हा ती मला बाई सापडली, की मी तोपर्यंत काय करत होतो की मी एक पुरुष आहे आणि मला बाईची भूमिका करायची आहे म्हणून मी तो अभ्यास करत होतो, जो चुकीचा होता, कारण मग मी नक्कल करत होतो। पण मी जेव्हा आरशात साडी नेसत उभा होतो आणि जेव्हा मला माझ्यातल्या स्त्रीवरती माझ्यातला पुरुष फिदा झाला आणि तो तिच्या प्रेमात पडला, तेव्हा मला असं जाणवलं की अरे अभिनयातला पहिलाच धडा मी विसरलोय, जी भूमिका तुम्ही करायची असते ती तुम्ही आहात असं समजून करायची असते। तर ते स्वतः स्त्री असणं जे आहे ना ते त्या क्षणी माझ्या लक्षात आलं, आणि मग मी खाली गेल्यानंतर काम करायला सुरुवात केली आणि ते झालं। पण ते करण्यासाठी मला 4 महिने मला डोक्याला शॉर्ट म्हणजे शॉर्ट होता।
कट्यारची सुरुवात कशी झाली, कधीपासून तुझ्या डोक्यात होतं?
नाही, कधीपासून म्हणण्यापेक्षा सुद्धा नाटक केलं तेव्हापासून। कट्यार नाटक डिरेक्ट केलं आणि ते नाटक डिरेक्ट करताना त्या प्रोसेसमध्ये मला असं वाटलं की यार ह्याच्यावर फिल्म फार अफलातून होऊ शकते, आणि तेव्हापासून मी स्वतःच्या स्वप्नामध्ये मी कट्यारवरती फिल्म बघायला लागलो होतो। मी आणि महेश लिमये त्याच्यावरती असं, माया कट्यार ना आपण इंदोर वगैरेच्या तिकडे करायला असं एक मस्त माल घ्यायचा जुना, तिकडे शूट करायचं, असं आमचं एक स्वतःचे खेळ चालू होते। तोपर्यंत ना निर्माता होता ना कोण दिग्दर्शन करणार त्याचं काय पत्ता होता, काहीच नव्हतं। आणि आमच्या सुनील फडतरे जे निर्माते आहेत ते एका शूटिंगला मला भेटल्यावर त्यांनी मला विचारलं की काय करताय, म्हटलं काही नाही सर, माझं एक नाटक आहे कट्यार काळजात घुसली ज्याच्यावर सिनेमा करायचा विचार करतोय। मला म्हटलं कोण करताय, कोणीच नाही करताय, मला आवडेल करायला, करा, दिग्दर्शन कोण करताय? तर त्याच्या जस्ट आधी मी मराठीतल्या काही दिग्दर्शकांना असंच फोन केला होता की कट्यार वाचलाय पाहिलंय, प्लीज वाच, काहीतरी मस्त फिल्म होऊ शकते त्याच्यावर. तर त्यांनी काही फार इंटरेस्ट दाखवला नाही. मग आम्ही गेलो, त्या नाटकाचे राईट्स घेतले आणि मग शंकरजींबरोबर मला काम करायचंच होतं, त्यामुळे शंकरजी आले. मग हळूहळू कास्टिंग सगळं ठरत गेलं आणि ती धमाल एक 3-3.5 वर्षांची प्रोसेस माझ्या आयुष्यात आली की एक माणूस, एक कलाकार म्हणून कट्यारने मला खूप, मला असं वाटतं की माझ्या लायकीपेक्षा सुद्धा जरा जास्त दिलं त्यांनी मला. एका गोष्टीचा आनंद झाला, एक तर कट्यारच्या निमित्ताने मी अभिषेकी बुवांचं नाव संगीतकार म्हणून पहिल्यांदा चित्रपटासाठी वापरू शकलो, आणि दुसरी गोष्ट त्या भारतातल्या हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकमध्ये काम केलेल्या तमाम कलाकारांना कट्यार ही आदरांजली आहे म्हणा किंवा श्रद्धांजली आहे म्हणा काही म्हणा, कारण त्यांनी इतकी वर्ष जे काम केलं ते कट्यारच्या माध्यमातून मी तरुण पिढीपर्यंत, लहान मुलांपर्यंत पोहोचू शकलो याचं समाधान जास्त आहे. कारण कट्यार झाल्यानंतर जी लहान मुलं हिंदी म्युझिकच्या पलीकडे काही ऐकत नव्हती, ती मुलं शास्त्रीय संगीत शिकू लागली, पेटी शिकू लागली, तबला शिकू लागली. तर मला असं वाटतं की हा पूर्णपणे मुलांचा कान बदलण्यासाठी एक कट्यारसारखा चित्रपट कारणीभूत ठरला, ज्याच्यात माझा सहभाग होता, त्याचा आनंद खूप आहे.
तुझं पेट नेम?
सुब्या.
झोडियाक साइन?
स्कॉर्पिओ.
मी सध्या विचार करतो आहे की
यापुढे विचार करायचा नाही आणि कृती करायची.
मी या गोष्टीला कधी नाही म्हणू शकत नाही.
झोप.
मी प्रार्थना करतो आहे की
मी जसं आहे तसंच आयुष्यभर राहीन.
मला ह्या प्रश्नाचा कंटाळा येतो.
तुम्ही कसे घडलात?
मी पूर्ण हिस्ट्री काढली, आज मी हे नाही विचारणार. मला ह्यांची खूप आठवण येते,
माझे आजोबा आणि माझी आजी.
एक मेसेज जो तू मला देशील.
श्रुती, तू जशी आहेस तशीच राहा, आणि तू ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना बोलायला लावतेस, व्यक्त व्हायला लावतेस, जी पॉझिटिव्ह एनर्जी तू घेऊन येतेस तुझ्या शो मध्ये, ती तशीच ठेव. गॉड ब्लेस यू.
थँक्यू सो मच. पण मला सांग आता की तुझी आयुष्यातली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट जी आहे ती तू कोणती म्हणशील?
माझा जन्म.
ऍक्च्युली ऑल राईट, सो दॅट वॉज माय रॅपिड फायर राऊंड. आणि थँक्यू सो मच सुबोध, आज तुझ्या आयुष्यातले अनेक किस्से, अनेक तुझ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला आज खऱ्या अर्थाने कळाल्यात. या इंटरव्ह्यू मधली तुला एक आवडलेली गोष्ट कोणती?
माझ्या त्या काळाबद्दल, ज्या काळाबद्दल मी स्वतः कधी विसरलेलं नाहीये, उदाहरणार्थ माझ्या घराबद्दल आणि माझ्या वाड्याबद्दल तू विचारलंस ती.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर जाते रहो.
कट इट.